नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी आज राष्ट्रपती भवनात 2022-23 ह्या वर्षा खातीरचो म्हजो भारत राष्ट्रीय सेवा योजना NSSचे 40 पुरस्कार प्रदान केले। गोय सरकार शिक्षण आणि कुशळटाय विकासावरवी आपल्या कामगारांक सशक्त करपाक, शिकपाची आणि फुडें वचपाची नवी संद सुनिश्चित करपाक कटिबद्ध आसा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी म्हळां। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फाल्यां नवी दिल्लीत देशातल्या संरक्षण उत्पादनातल्या संधींचेर राष्ट्रस्तरावेल्या परिषदेचे उक्तावण करतले। कला आणि संस्कृती संचालनालय, गोय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळ म्हणजे ICCR संयुक्तपणान 7 ऑक्टोबराक 10वो भारत आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 2025 घडोवन हाडटले। आता पुराय खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी आज राष्ट्रपती भवनात 2022-23 या वर्षा खातीरचे म्हजो भारत राष्ट्रीय सेवा योजना NSSचे NSS युनिट्स आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी आणि NSS स्वयंसेवकांक 40 पुरस्कार प्रदान केले। युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालय दरवर्षा NSS स्वयंसेवक युनिट्स आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या सामुदायिक सेवा आणि राष्ट्र उभारणीत अपवादात्मक योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करता। केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय या वेळार उपस्थित आशिले। RPL STT उपक्रमातल्यान गोय हाऊसिंग आणि प्रादेशिक उदरगत महामंडळ म्हणजे GHRDC, मेधावी कौशल्य विद्यापीठ आणि BVG कौशल्य अकादमी हांचे मदीं गोय सरकारान मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला कबलात केल्या। GHRDC कर्मचाऱ्यांक आपले अपूर्ण शिक्षण पुराय करपाक, कुशळटाय प्रमाणपत्रां मेळोवपाक आणि उच्च अभ्यास स्पर्धात्मक परिक्षा आणि करियर वाढोवपाचे कडेन प्रगती करपाक सक्षम करपाच्या नदरेंतल्यान सरकारान हो उपक्रम चालीक लायला। गोय सरकार शिक्षण आणि कुशळटाय विकासावरवी आपल्या कामगारांक सशक्त करपाक, शिकपाची आणि फुडें वचपाची नवी संद सुनिश्चित करपाक कटिबद्ध आसा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी म्हळां। रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हाणी आज सांगले की भारताक विकसित राष्ट्र करपाक आकांक्षा बाळगिता आणि हे ध्येय साध्य करपाक शिक्षण क्षेत्राक बळकटी दिवप महत्वाचे आसा। खंयच्या देशाक उत्कृष्ट कामगिरी करपाक शिक्षण अत्यंत महत्वाचे आसा हाचेर मंत्र्यान भर दिलो। गडकरी हाणी अधोरेखित केले की भारतात जगातली सगळ्यात चड तरुणी प्रतिभावान, प्रशिक्षित आणि कुशळ अभियांत्रिकी मनुष्यबळ असा। भारताक स्वावलंबी राष्ट्र करपाक मंत्र्यांनी सगळ्यांक वेस्ट टू वेल्थ आणि नॉलेज टू वेल्थ या मंत्रान एकठाय काम करपाचे आवाहन केले।
वेस्ट टू वेल्थ एंड नॉलेज टू वेल्थ, ये मंत्र सामने रखकर देश के भविष्य में आत्मनिर्भर भारत बनाना, $5 trillion की इकोनॉमी बनाना, ये केवल टेक्नोलॉजी और कैपिटल से नहीं हो पाएगा। ये आप जैसे लोगों के इनोवेटिव रिसर्च के कारण होगा। एक्सपोर्ट बढ़ेगा, उससे वेल्थ क्रिएट होगी, एम्प्लॉयमेंट पोटेंशियल क्रिएट होगा, गांव, गरीब, मजदूर, किसानों का कल्याण होगा, विश्वगुरु बनने के मिशन में कामयाब होंगे।
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फाल्यां नवी दिल्लीत देशातल्या संरक्षण उत्पादनातल्या संधींचेर राष्ट्रीय स्तरावेल्या परिषदेचें उक्तावण करतले। संरक्षण मंत्रालय आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांमधी समन्वय मजबूत करपाक ही परिषद एक केंद्रीत माची प्रदान करतली, जाचो उद्देश संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करपाच्या राष्ट्रीय ध्येयाकडेन प्रादेशिक औद्योगिकरण धोरणा आणि मुळाव्या सुविधांचो विकास संरेखित करप आसा। या कार्यक्रमावेळार सिंह नवीन संरक्षण एक्झिम पोर्टल लॉन्च करतले। स्वदेशीकरणाक चालना दिवपाक, संरक्षण निर्यात वाढोवपाक आणि या क्षेत्रात गुंतवणुकीक प्रोत्साहन दिवपाक सुरू आशिल्ल्या राष्ट्रीय प्रयत्नां लेगीत ते उजवाड घालतले। कला आणि संस्कृती संचालनालय, गोय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळ म्हणजे ICCR नवी दिल्ली संयुक्तपणान 10वो भारत आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 2025 घडोवन हाडटा। या महोत्सवाचे उक्तावण कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर 7 ऑक्टोबराक मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागर कला अकादमी पणजे हांगा सांजेच्या 5:00 करतले। पोलंड, माल्टा आणि गोयातले लोकनाच पंगड आणि संगीत पंगड या महोत्सवात लोकनाच आणि संगीत फ्युजन आणि मैफली सादर करतले। लोकनाच चैतन्यशील संगीत आणि नाचाच्या जागतिक परंपरेची गिरेस्त विविधताय आणि विविधतायेतल्यान एकचाराचे सार सोबीतपणान दाखोवपाक हो महोत्सव मनयतले। सांज वेळार मंत्रमुग्ध करपी सादरीकरणां आसतली। गीत आणि नाच पंगड जिमिया बायडगोस्का पोलंड, फ्युजन लोकगट कांतेरा माल्टा, समय नाच आणि देखणी गोय तसेच घुमट प्रतिध्वनी द रिदम्स ऑफ गोवा हांचे सादरीकरण आसतले। या कार्यावळीतल्यान आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान प्रदानाची संद मेळटली आनी जागतिक सांस्कृतिक कार्यावळीचे केंद्र म्हणून गोंयचो प्रसार जातलो आनी आंतरराष्ट्रीय समुदाया मदले द्विपक्षीय सांस्कृतिक संबंद घटमूट जातले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्याप्रमाण तुमच्या निष्क्रिय बँक खात्यातले पैसे 2 वर्सां परस चढ आणि 10 वर्सां परस उण्या काळात निष्क्रिय आशिले खाते आणि 10 वर्सां परस चढ दावो नाशिल्ले ठेवी आरबीआयच्या डीईए निधीत हस्तांतरित करतात. तुम्ही वा तुमचो कायदेशीर वारसदार खंयच्या वेळार ताचो दावो करपाक शकतात. तुमच्या पैशांचेर दावो करपाक 3 सोपी पावलां. बँकेच्या खंयच्या शाखेक भेट दिवची. जरी तर तुमचो सच्ची शाखा नासली तरी केवायसी दस्तावेजा वांगडा फॉर्म सादर करचो. केवायसी मदीं आधार कार्ड पासपोर्ट मतदार वळखपत्र वा ड्रायव्हिंग परवानो हांचे पैकी एक सत्यापन केल्या उपरांत व्याजा वांगडा ठेवी परत मेळटली. तुमी आनीक एक करपाक शकतात. तुमच्या बँकेचे संकेतथळ सोदा आनी आरबीआयच्या उदगम पोर्टलाक भेट दिवची जातून सध्या 30 बँको आसपावतात. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशातल्या सगळ्या जिल्ह्यांनी आयोजित जावपी दावो न केल्ल्या मालमत्तेच्या खासा शिबिरांकूय तुम्ही भेट दिवं येता. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगला की बिहारात वट्ट 243 विधानसभा मतदारसंघ आसात. तातूंतले 38 अनुसुचित जाती खातीर तर 2 अनुसुचित जमाती खातीर राखून दवरल्यात. वट्ट मतदारांची संख्या सुमार 7.42 कोटी आसा. वेंचणूक 6, 11 आनी 14 अशा 3 पांवड्यांनी जातली. ओल्ड गोवा फेरी सेवा धक्क्याचे काम सुरू आशिल्ल्यान ह्या मार्गावेळी फेरी सेवा 6 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर मेरेन बंद आसली. या काळात सापेंद्र दिवाळी फेरी मार्गाचेर 4 फेरीबोटी चालू आसतल्यो. फेरी सेवेचो वापर करपी लोकांनी हाची नोंद घेवन फेरी सेवा सुरळीतपणान चलपा खातीर सहकार्य करचे अशे न्हय येरादारी खात्यान कळीत केला. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.3 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वारें वराक 45 ते 55 किलोमिटर वेगान व्हांवतले. ताचो वेग 65 किलोमिटर इतलो वाडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना आयएमडीचे वरिश्ठ शास्त्रज्ञ डॉ आर के जेनामानी हांणी सांगले की फाल्यां सावन राष्ट्रीय राजधानींत पावसाच्या प्रमाणांत उणाव येतलो.
रेन हज इन अकरिंग ओवर वेस्टर्न हिमालयन रिजन जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा एंड ऑल्सो एनसीआर दिल्ली थंडरस्टॉर्म फॉर जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड ऑल्सो फॉर पंजाब एंड हरियाणा इट इज मेनली आइसोलेटेड हेवी रेनफॉल टू द ईस्टर्न इंडिया ओवर बिहार एंड सबमार्लन वेस्टर्न एंड सिक्किम वी हैव सीन फर्दर डीप इन द रेनफॉल.
भारतीय हवामान खात्यान आज जम्मू काश्मीर उत्तराखंड पंजाब हरियाणा आनी दिल्ली एनसीआरात कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास दिला. दिल्ली आनी लागसारच्या वाठारांनी आयज गारांची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. बीपीएस रँकिंग बॅडमिंटन सर्तीत मयंक राज आनी यास्मीन सय्यद हांणी सी के शाहीन आनी रितिका चेल्लुरी ह्या जोडीक आव्हान दिलां. बीपीएस स्पोर्ट्स क्लब मडगांव ह्या संस्थेन गोवा बॅडमिंटन असोसिएशनाच्या सहकार्यान ही सर्त घडोवन हाडल्या. दादल्यांच्या 1 सर्तीत निशांत शणय आनी अर्जन भगत आनी बायलांच्या 1 सर्तीत सुफिया शेख आनी अंजना कुमारी फायनलीत पावल्या. गोयची प्रतिमा वेळीप आनी उद्देश माजीक हांणी आयतारा जाल्ल्या 14व्या मॉडर्न पेंटेलथलॉन राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिपांत कांश्या पदकां जिखली. मध्य प्रदेशांतल्या इंदोर शारांत ही सर्त चालू आसा. सिनियर बायलांच्या ट्रायथलॉन सर्तीत प्रतिक्षा वेळीप 18:57 मिनटांचो वेळ नोंद करून 3रो क्रमांक मेळयलो. तर कनिश्ठ दादल्याच्या ट्रायथलॉन सर्तीत उद्देश माजीक हांणी कांश्या पदक जिखले. ताणें 13:42 मिनटांचो वेळ नोंदयलो. नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारतान 22 पदकां जिखून आपली मोहीम सोपयली. तातूंत 6 भांगरां 9 रुपया आनी 7 कांश्या पदकांचो आस्पाव आसा. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज राष्ट्रपती भवनांत 2022-23 ह्या वर्सा खातीरचो म्हजो भारत राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसाचे 40 पुरस्कार प्रदान केले. गोय सरकार शिक्षण आणि कुशळटाय विकासावरवी आपल्या कामगारांक सशक्त करपाक शिकपाची आणि फुडें वचपाची नवी संद सुनिश्चित करपाक कटिबद्ध आसा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. कला आणि संस्कृती संचालनालय गोय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळ संयुक्तपणान 7 ऑक्टोबराक 10वो भारत आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 2025 घडून हाडटले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.